शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशायन्ते। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभंगं लक्ष्मीकांतं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विश्वं भवभयहरं सर्वलोकेकनाथं। औषधे चिन्तये विष्णुं भोजने च जनार्दनं शयने पद्मनाभं च विवाहे च प्रजापतिं युद्धे चक्रधरं देवं प्रवासे च त्रिविक्रमं नारायणं तनुद्यागे श्रीधरं प्रियसंगमे दुःस्वप्ने स्मर गोविंदं संकटे मधुसूदनं कानने नारसिंहं च पावके जलाशयिनां जलमध्ये वराहं च पर्वते रघुनन्दनं गमने वामनं चैव सर्वकार्येषु माधवम्। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभंगं लक्ष्मीकांतं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विश्वं भवभयहरं सर्वलोकेकनाथं। पठेत् सर्वपापाविनिर्मुक्तो विष्णुलोके महीयते विष्णुलोके महीयते विष्णुलोके महीयते विष्णुलोके महीयते।